आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मेक इन इंडिया उत्पादनं आंतरराष्ट्रीय मागणीत वरचढ, पंतप्रधानांनी प्रसारित केली झलक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सुधारित जीडीपी अंदाज, भारत वेगवान अर्थव्यवस्था असल्याचा निर्वाळा. गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी कपात. केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं मोठं नुकसान, अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम. आणि आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ कोलंबोत दाखल. आता सविस्तर बातम्या. भारतीय अर्थव्यवस्था मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताचा वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थिती याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. भारतीय बनावटीच्या सायकलची निर्यात इंग्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांमध्ये वाढल्यानं जागतिक स्तरावर तिचा बोलबाला झाला आहे. बिहारमध्ये तयार होणारे बूट रशियन सैन्याद्वारे वापरले जातात. हा टप्पा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या उच्च उत्पादन क्षमता, गुणवत्ता यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी जागतिक पसंती मिळालेल्या काश्मीरच्या विलो बॅटला मोठी मागणी आहे. देशातला अग्रणी दुग्धोत्पादन व्यवसाय असलेल्या अमूलनं नुकतीच अमेरिकेमध्ये त्यांची उत्पादनं सादर केली आणि जगाच्या बाजारात भारतीय दुग्धोत्पादनांची चव पोचवण्याचा प्रयत्नांप्रती वचनबद्धता कायम राखली आहे. भारताची डिजिटल देयक व्यवस्था UPIला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यानं अनेक देशांमध्ये डिजिटल पेमेंटचा मार्ग खुला झाला आहे. ही तांत्रिक प्रगती भारताच्या अर्थतांत्रिक संशोधनातल्या नेतृत्व आणि जगभरात डिजिटल व्यवहारात क्रांती घडवण्याप्रती असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असलेली ब्राह्मोस क्षेपणास्त्र सध्या दक्षिण चीन समुद्रात कार्यरत आहेत. डिजिटल विपणन मंचावर भारतीय उत्पादनांची अमेझॉनच्या वैविध्यपूर्ण योजनांमध्ये वर्चस्व राखल्यानं ती जागतिक पटलावर लक्षवेधक ठरली. यामुळे भारतीय बनावटींच्या वस्तूची आंतरराष्ट्रीय मागणी वाढते आहे असंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं आहे. सन 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यात कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्र महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा 96वा स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा असून शेतकरी हा त्याचा मुख्य कणा आहे असं सांगून शेतकरी आणि शेती याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं चौहान म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पिकांचे 25 वाण आणि केवळ शेतकऱ्यांना समर्पित उत्पादनांचं अनावरण करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्ष 2024-25 भारताच्या आर्थिक वाढीचा दर 20% वाढून 7% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही नाणेनिधीनं आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज 3% वाढवून 6.8% केला होता. संस्थेनं नुकत्याच प्रकाशित केलेल्या निरीक्षणामध्ये भारताच्या ग्रामीण भागात खासगी खर्चामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे हा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भारत ही जगातली सर्वात वेगवान विकासाभिमुख अर्थव्यवस्था असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. फरीदाबाद इथल्या ट्रान्सलेशन आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये काल आरोग्य संशोधनाशी निगडीत आशियातल्या पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचं उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सुविधा आशियातली पहिली आणि जागतिक स्तरावरची 9वी प्रयोगशाळा असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. सिंग यांच्या हस्ते जेनेटिकली डिफाइंड ह्युमन असोसिएटेड मायक्रोबियल कल्चर कलेक्शन या सुविधेचं उद्घाटनही झालं. ही सुविधा संशोधन आणि विकास यासाठी संशोधन संस्था, विद्यापीठं आणि उद्योगांना सूक्ष्मजीव नमुने देण्यासाठीचं भांडार म्हणून कार्यरत राहील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 स्वनामांकनं देण्याच्या तारखेची मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक पात्र व्यक्ती येत्या 21 जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून 50 शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरातमधल्या 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात जीएमईआरएस महाविद्यालयामध्ये शुल्कवाढीसाठी सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. गांधीनगरमध्ये याविषयी माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून राज्य सरकारच्या 13 वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या 2100 जागांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली आहे. नव्या निर्णयानुसार शासकीय कोट्यातल्या जागेसाठी असलेल्या 5.5 लाख रुपये शुल्कात कपात करून ते 4.25 लाख रुपये तर व्यवस्थापन कोट्यातल्या जागेसाठीचं शुल्क 17 लाख रुपयांवरून 12 लाख रुपये करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांची काल भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांच्या विशेष स्थायी भागीदारीचा आढावा घेत भविष्यातल्या विस्ताराची चर्चा केली. यावेळी बोलताना उभय देशांचे संबंध भक्कम करण्यासाठी तसंच निरंतर सहकार्यासाठी तत्पर असल्याचं डॉ जयशंकर म्हणाले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते 12 उच्च प्रभावाच्या सामुदायिक विकास प्रकल्पांचं उद्घाटनही झालं. केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहतील. विशेष निमंत्रितांमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचा समावेश आहे. व्ही के सारस्वत, प्रोफेसर रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि आनंद विर्मानी हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत. उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांच्या अभ्यासाचं साहित्य भारतीय भाषांमध्ये तयार करण्याची गरज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांत मुजुमदार यांनी अधोरेखित केली आहे. भारतातील अफाट भाषिक वैविध्याचं चित्र शिक्षण व्यवस्थेमध्ये उमटणं आवश्यक असून देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून ज्ञान संपादन करता येईल हे देखील सुनिश्चित करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. नवी दिल्लीत काल उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमधून पाठ्यपुस्तकांचं लेखन या विषयावर कुलगुरूंकरता एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या उद्घाटनानंतर डॉ मुजुमदार बोलत होते. अमरनाथ यात्रेसाठी 3740 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूतल्या भगवतीनगर यात्रीनिवास इथून आज पहाटे रवाना झाली. 127 वाहनांमधून निघालेल्या ताफ्यात पुरुष आणि महिलांसह 9 लहान मुलं, 39 साधू आणि 6 साध्वींचा समावेश आहे. केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं संपूर्ण राज्यात विशेषतः उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याच्या डोंगराळ भागात तसंच नदीकाठच्या भागांना देण्यात आलेला अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम आहे. पावसाचा फटका जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच कण्णूर, कोळिकोड, वायनाड, पलक्कड, त्रिशूर, इडुक्की, अलापुझा आणि कोट्टायम या 8 जिल्ह्यांमध्ये संततधार सुरू असल्यानं तिथल्या सर्व शैक्षणिक संस्थांना प्रशासनानं सुट्टी जाहीर केली आहे. परीक्षांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं मात्र प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पलक्कड आणि इडुक्की ही पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. डोंगराळ भागातून रात्रीच्या वेळी प्रवास करायलाही मनाई करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 9 पथकं राज्यात पोहोचली आहेत. राज्यात पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर, इंडो तिबेट दल आणि सीआरपीएफची पथकंही सज्ज आहेत. श्रीलंकेत डंबुला इथं येत्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक टी20 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ काल कोलंबोमध्ये दाखल झाला. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सलामीच्या सामन्यातच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. स्पर्धेतील अ गटामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्याशिवाय संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळच्या संघांचा समावेश आहे. तर यजमान श्रीलंकेसह मलेशिया, थायलंड आणि बांगलादेश हे संघ ब गटामध्ये आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मेक इन इंडिया उत्पादनं आंतरराष्ट्रीय मागणीत वरचढ, पंतप्रधानांनी प्रसारित केली झलक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सुधारित जीडीपी अंदाज, भारत वेगवान अर्थव्यवस्था असल्याचा निर्वाळा. गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये मोठी कपात. केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं मोठं नुकसान, अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम. आणि आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ कोलंबोमध्ये दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.